प्रेषितांचे कृत्य याचा 6वा अध्याय. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता ग्रीक बोलणारे यहुदी लोक आणि इब्री बोलणारे यहुदी लोक यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा, त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्टेफन आणि फिलिप्प, प्रखर, निकलाव, तिमोन, पारमिना व यहुदी मतानुसारी निकलाव अंतुकियकर याची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासात मान्यता दिली. स्टेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे. तेव्हा सिब्रितीन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण, तसेच कुर्नेकर व अलेक्झांद्रिया नगरातील काही लोक आणि किलिकिया व आशिया प्रांतातील काही लोक उठले आणि स्टेफनाबरोबर वादविवाद करू लागले. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्याच्याने तोंड द्यावेना. तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली. आम्ही स्टेफनाला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दूरभाषण करताना ऐकले असे म्हणण्यात पटविले आणि लोकास, वडिलास व नियमशास्त्राच्या शिक्षकास चितवले. त्यांनी स्टेफनावर चाल करून त्यास धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, हा मनुष्य ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध दूरभाषण करण्याचे सोडत नाही, कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासुरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील. तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.